आपण सत्व गुणाचं पाहिलं सर्वद्वारे शिते हेच म्हणजे प्रकाश उपचारे मन बुद्धी इंद्रिय याच्या ठिकाणी सर्व द्वारांमध्ये प्रकाश निर्माण होतो विवेक निर्माण होतो सहगुणाच्या हा प्रकाश एक प्रकारे निर्मलता कुंभलता अशा प्रकारचा मदरहितता या प्रकाशाने जर काही प्राप्त होत असेल तर ज्ञान प्राप्त होत आपण कोण याच्या संबंधीच ज्ञान प्राप्त होत अशा या तीन गोष्टी सत्व रज आणि तम या जर अति वाढण्याचं निर्माण होत आणि सत्वगुण खूप गर्दीष्णू झाल्यानंतर जर देह ठेवला देह पडला तर देवाधिकांमध्ये उत्तम लोक निर्मळ असे लोक त्याला प्राप्त होतात यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रदयम यान या देहकृत तर उत्तम विधान लोकांना अमनाम प्रतिपद्य उत्तम अशा लोकांना प्रगवून प्राप्त होतो रजत प्रलयन करता रजगुण आत्ताना जर प्रलय झाला देह ठेवला तर कर्म संधीशुद्धा येते तो कर्मासक्त अशा जगतामध्ये प्रवेश करतो परत भरपूर कर्म जिथं घडतील अशा ठिकाणी त्याचा कर्म म्हणतो तथा प्रलीन तमती आणि तमोगुण वैष्णव झाला असताना जर प्रलीन झाला मृत्यूच्या अधीन झाला तर मूळ योगी शुद्धा येते मूळ आपण किंवा अतिर्व प्राप्त होतो अशा प्रकारे 11 ते 15 अशा 5 श्लोकांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र एकत्रित निरूपण केलेलं आहे आपण सत्वगुणाचं निरूपण पाहिलं रजोगुणाचं पाहतो आहोत गोष्ट अशी की एक व्यापारी आहे तो व्यापारी सत्वगुणी असू शकतो रजोगुणाचं कर्म करणारा सत्वगुणी असू शकतो आणि सत्वगुणाचं कर्म करणारा रजोगुणी असू शकतो हे कर्मावरून नसून प्रवृत्तीवरूनच ठरत म्हणून एक शिक्षक जर शिक्षक शिकवणार ज्ञान देणार उपदेश करणार चांगलं वाईट सदाचाराचे धडे देणार आपण शिक्षक जर सगळून असेल तर तो मुलांना त्यागाचं महत्व शिकवेल तर तो मुलांना सदाचाराचं महत्व शिकवेल आपल्या पाठ्यपुस्तकाच्या विषयाच्या बरोबरीने जीवनाच्या आदर्शाबद्दल देखील त्यांना माहिती दिली त्याच्या ठिकाणी त्याच्या सर्व द्वारामध्ये ज्या प्रकारे ज्ञान भरलेलं असतं तसंच ज्ञान तो विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करेल सत्वगुणी शिक्षक हा विद्यार्थ्यांकरता अति मेहनत घेईल त्यांना ज्ञान होण्यासाठी फार मेहनत घेईल त्याचा मोबदला मागणार नाही आणि रजोगुणी समाज सत्वगुणी शिक्षकाची खूप वाहवा करेल पण त्याला मोबदला देणार नाही फार मोठा आहे काही पैसे न देता आम्हाला शिकवलं असं म्हणे पण तो त्याला पैसे देणार नाही सत्वगुणाच्या अशा व्यक्तीच्या मागे ही गोष्ट कायम लागते की तो ज्या प्रकारचा असतो ज्या प्रकारचं त्याचं वर्तन असतं त्या प्रकारे जर मी त्याला वागवतो कधी कधी जर सत्वगुणी मनुष्याच्या ठिकाणी रजोगुण निर्माण झाला तर त्याला वाईट वाटत कधी कधी त्याला असं वाटतं की सगळे माझा फायदा किंवा गैरफायदा देतात पण हे वाईट वाटणं तात्पुरतं असतं तो त्याच्यातून बाहेर येतो आणि तो असं ठरवतो की आपण आपलं जीवन आपलं तत्वाकरता घालायचं आहे, लोकांकडे पाहून नव्हे. हा जर रजोगुणी मनुष्य शिक्षकाचं काम करत असेल तर तो आपण वर्गात जे शिकवतो त्याच्या व्यतिरिक्त देखील खाजगी शिकवतो अशा प्रकारे संदेश हळूहळू पोहोचवण्याचे राहत नाही. त्या कर्मामधून अधिकाधिक मुलं त्याच्या शिकवणीला येतील, ट्युशन्सला येतील असं बघायला तो सुरुवात करेल. जर आदर्श शिक्षकांची यादी जाणार असेल तर त्याच्यात आपलं काम जावं म्हणून हा खडपड देखील करेल, कारण रजोगुणाचा हा स्वभाव असतो. रजोगुणी शिक्षक हा प्रत्येक ठिकाणी आपला फायदा काढेल आणि फायदा पाहत राहील. मला असं समजतं त्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी मी गेलेलो होतो, तिथे प्रमुख म्हणजे ती खूप मोठी संस्था चालवणारे असे माझ्यावर सतत होते, फीस घेत होत्या मुलांच्या. जेव्हाची वेळ झाली की तिथे बस गाड्या शैक्षणिक सहली त्यांची जन्म झाली आणि मग नंतर परत ती व्यक्ती गाड्या आल्या तर माझ्याशी बोलत बसलेले होते. त्यांना विचारण्यात आलं आता काय करायचं, जेवणाची एक मर्यादित वेळ असते. काहीतरी विरोधा विरोधी झाली ते बाहेर गेलं परत आत आले तेव्हा ते असं सांगले होते की या ठिकाणी प्रसाद हा मोफत असतो पण विद्यार्थ्यांकडून मात्र प्रसाद मोफत असतो असं पण सांगतात, जेवणाचे पैसे घेतलेले असतात. आता आपल्यावर थोडे पैसे इथे देऊ करत होते की थोडी काहीतरी व्यवस्था करा, म्हणजे जे वाचणारे पैसे आहेत हे वाचणारे पैसे त्या शिक्षकांना खायचे होते आणि ज्या ज्या बसेस तिथे देऊन गेलेल्या होत्या त्यांच्याही मुलांच्या सहलीमध्ये जेवणाचे पैसे घेत होते. जेव्हा रजोगुणी व्यक्ती शिक्षक म्हणून बनते तेव्हा ती सर्व बाजूंनी पैसे घेण्याचा प्रयत्न करते आणि तमोगुणी मनुष्य जर शिक्षक बनेल तर खरं म्हणजे असं त्यांचा अभिमान. पण तमोगुणी मनुष्य हा शिक्षक होऊ शकतो, तो वर्गात शिकवणार नाही, मुलांना समजले न समजले याच्याकडे लक्ष देणार नाही, आपलं काम कसं तरी समजून टाकेल. रजोगुणी व्यक्ती एकतर स्वतःचा जबरदस्त प्रभाव पाडून आपल्याकडे मुलं परत यावी असा प्रयत्न करेल, तर तमोगुणी मनुष्य जर शिक्षक असेल तर कसलाच प्रयत्न करणार नाही. आपलं काम करण्यात त्याला रस नसेल त्याला अजिबात प्रवृत्ती असेल, जे काही काम केलेलं त्याच्याकडे आलेलं आहे ते देखील तो प्रामाणिकपणाने करणार नाही. त्याचे पेपर्स तो आपल्या मुलांकडून देखील तपासून घेईल, तुला काय द्यायचं ते मार्ग देईल असं देखील म्हणायला मागं पुढे म्हणा. त्याच्या ठिकाणी सतत प्रमाद हा घडतच नाही, तो वेळेवरती जाणार नाही, त्याच्यावर अनेक वेळेला ऍक्शन घ्याव्यात असं वाटेल पण घेतल्या जात नाही, तो इतका बेदरदार असतो की त्याच्या घरच्या मंडळीचं कुटुंबाचं नुकसान होईल म्हणून त्याला पोहोचलं जाईल अक्षरशः. सर्वगुणी माणूस जर व्यापारी असेल तर व्यापार करताना तिथे जरा कठीण असतो. सर्वगुणी आणि व्यापारी ही गोष्ट कठीण आहे, पण सर्वगुणी व्यक्ती जर व्यापारी असेल तर परोपकार करत आहे. व्यापार करताना देखील तो कावड असेल, त्याच्या सर्व द्वारांमध्ये सकाश हा असेलच, तो निर्मल प्रेमी भरलेला असेल ज्ञानाची आठवण कदापि गेलेली नसेल. असे कर्मगुरू आणि व्यापारी असे देखील आपल्याकडे संतांमध्ये आहेत. नरहरी तोमार सर्वभूमी होते आणि व्यापारी मनबुद्धीची कातळी राम नाम सोने चोरी. मला कोणीतरी विचारलं की राम नाम सोने चोरी म्हणजे काय? सोनं चोरायचंच असतं सोनाराने. तुमचं जे सोनं आहे ते सोनं थोडं कमी करून त्याच्यामध्ये काही तांबड किंवा चांदी मिसळूनच तुम्हाला विचारायचं असतं. पण ही चोरी समाजाला मान्य आहे, घेणाऱ्याला मान्य आहे, त्याला मान्य आहे, सर्व दुःख आहे. पण मग त्याचं असं म्हणून की प्रमाण तरी योग्य असेल, जे काही मिसळेल त्याचं प्रमाण तरी योग्य असेल. रजोगुण जर व्यापारी असेल, रजोगुणी व्यक्ती व्यापारी असेल, तेव्हा त्याच्या व्यापाराला सीमा राहत नाही. किती ठिकाणी हात घालायचा, काय काय उद्योग सुरू करायचे, त्याच्या संबंधी काहीही धरवंड तो शिवत नाही. रजोगुणी मनुष्य, आता रजोगुणी मनुष्य जर झोपला तर त्याला शांत झोप लागत नाही, झोपेत देखील त्याचे हिशोब चालू असतील. झोपेत देखील फायदा तोटा त्याला सतत दिसत राहील. झोपेत देखील त्याला कस्टमरची आठवण राहील. लोक प्रवृत्ती अनुभवा आश्रमहा अकृती आणि स्पृहा या वारेमाप त्याच्या ठिकाणी असतील. आणि तमोगुणी मनुष्य जर व्यापारी असेल ते आता एक शक्यता फार कमी आहे. त्याच्या व्यापारात क्रूरता असेल, त्याचा धंदा सरळ असणार नाही, त्याचा व्यापार म्हणजे दुसऱ्याला मारण हाच प्रकार नाही. त्या हरिश्चंद्र रस्त्यांच्या पुस्तकात मी व्यंगचित्र पाहिलेलं होतं की अरे पंडू तांबडे तू माझा जुना शाळेचा मित्र, आता तू काय करतोस? त्या पंडू तांबडेने त्याला चिपकून लावलेलं होतं पैसे काढणं. तमोगुणी मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे भांडण मारा मारा गुंतागुण खंडणी याच्याशिवाय होणार नाही. तमोगुणाचा हा मोह आहे. अशा वेळेला तो वाटेच्या थराला जायला मागे पुढे पाहणार नाही. सत्वगुणी मनुष्य जर राजकारणात पडेल तर त्याचा सक्षमी पराभव होईल. जे जे सत्वगुणी म्हणून तुम्हाला दिसतात ते आजच्या सगळ्या राजकारणाच्या आखाड्यामधून दूर करून गेलेले नाही, त्यांना राजकारण करता येणार नाही. ते आदर्शाचं राजकारण करतील. त्या राजकारणाने ते समाज सुधारण्याचा प्रयत्न करतील. मात्र सत्वगुण पुढे ठेवूनच रजोगुणाला प्राधान्य देऊन राजकारणात उतरायला लागतं. म्हणून लोकमान्य टिळकांसारखी मंडळी जर राजकारणात पडली तर इलेक्शन खाली जिंकून येऊ शकत नाही. घटना ज्यांनी निर्माण केली ते बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच इलेक्शनमध्ये पडले, ते जिंकून येऊ शकले नाही. रजोगुणी मनुष्य जर राजकारणात उतरला तर काय होतं ते आपल्याला माहित आहे. पण रजोगुणी मनुष्य आणि राजकारणात उतरला याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण महात्मा गांधी आहे. महात्मा गांधी हे सात्विक की राजस अशा प्रकारचा एक धर्म सतत त्यांच्या भोवती निर्माण होतो. जर सात्विक असं ठरवलं तर मोठीच्या मोठी चळवळ उभारलेली दिसत आणि त्या चळ सर्वांमध्ये देखील सात्विक परिमाण भरलेली दिसतात. पण म्हणून त्यांची सगळी सर्व सात्विक आहे असं जर म्हटलं तर अनेकांचं असं मत आहे की महात्मा गांधी हे सात्विक पद्धतीने जात नसून रजोगुणाच्या पद्धतीने चाललेले होते. सरोजिनी नायडू असं म्हणतात की गांधीजींना अत्यंत काबळ राहण्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. त्यांच्या आहारापासून त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या भिंतीला दिलेल्या होत्या त्या अत्यंत साध्या आणि अत्यंत महागड्या अशा पद्धतीने चालू करत होते. एवढंच नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील कोणत्या प्रवृत्ती पोटी माहीत नाही पण सत्ताधीशांवर कायम आपला वर पडला असावा असं गांधीजींना वाटत होत. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील त्यांनी उपोषणासाठी तात्विक कृती देखील मागण्यासाठी वापरलेली होती. उपोषण हे आत्मिक शुद्धतेकरता असतं. त्याच्याऐवजी उपोषण हे राजकीय मागण्यांकरता करणं हे गांधीजींनी सुरू केलं. मी टीका करत नाही. कायदा पाळणं हा तत्वगुण आहे. तर कायद्याच्या विनयाने भंग करायला गांधीजींनी सांगितला. मी एका कोणीतरी मला परदेशातून एक नोट पाठवली त्याच्यात असं होत की आधीच कायदा पाळण्याची सवय नसलेल्या लोकांना विनयाने कायदा मोडायला ज्यांनी प्रवृत्त केलं ती गोष्ट आता भारतीयांच्या रक्तात रुजलेली आहे. आणि तमोगुणी मनुष्य जर पडेल राजकारणामध्ये तर तो थोड्याच काळामध्ये कोणातरी गुप्तपणाने सुपाऱ्या वगैरे दिल्या कोणाला कोणाला मागलं हे काही कालांतराने बाहेर येईल आणि तो तशा प्रकारच्या कथाच्यात सापडल्याचे जे कारण आहे कित्येक लोक त्याच्यात सापडत देखील नाही. जसं रेल्वेतून जाताना दीनदयाळ उपाध्यायांचा खून झाला कोणी त्याला ते कळत नाही मारे तरी सापडलेच नाही. अशा प्रकारे राजकारणी लोकांना मारून टाकणं श्यामाप्रसाद मुखर्जींचा असाच वर्णन झाला. अशा प्रकारे मारलं जाणं हे तमोगुणी लक्षण आहे. तमोगुणी मंडळी राजकारणात जर शिरली तर अशा प्रकारे गोष्टी करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे लावून पाहता येतं. सत्वगुणी जर राजा झाला तर रामराज्य कसं होतं ते आपल्या डोळ्यासमोर. सत्वगुणी मनुष्य जर राजा झाला तर सगळी प्रजा अत्यंत सुखावली. प्रजेला थोडी देखील असुविधा असू नये एवढंच नाही तर राजाविषयीची थोडी देखील शंका प्रजेच्या मनात जर असली तर स्वतःदेखील दंड करायला तयार असणं हे सत्वगुणी मनुष्य जर राजा झाला तर काय करतो याचं उदाहरण. युधिष्ठिर राजा झाला तर कसं वर्तन युधिष्ठिराने केलं हे सत्वगुणी राजाचं वर्तन आहे. रजोगुणी मनुष्य जर राजा झाला आणि बहुतेक राजे रजोगुण असतात तर प्रजेला अपरंपार लुटणं सर्व मार्गांनी स्वतःच्या कुटुंबामध्ये संसार जमावी राजा म्हणून आपल्या प्रयत्नामध्ये सर्वी मागते ते स्वतः मात्र अत्यंत साध्य असतात. त्यांच्या कुटुंबापुरतंच त्यांना सगळं महत्व असतं. सर्व बाजूंनी कर घेऊन आपल्या घरात पैसा कसा येईल आपला खजिना कसा भरला जाईल हेच ते पाहतात. आणि जर समोरी मनुष्य आजार झाला तर त्याचा जरासंघ तशी गोष्ट निर्माण होते. शंभर राजांचा बळी देऊन एक यज्ञ जरासंघाला करायचा होता. रजोगुणी मनुष्य जर रजोगुणी मनुष्य जर राजा झाला तर रावणासारखा वागेल आणि तमोगुणी मनुष्य जर राजा होईल तमोगुणी माणसं तर सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कुंभकर्ण. जवळपास जगताविषयी काही घेणं देणार नाही. त्यातही तमोगुण आणि सत्वगुण याच्यात आता असं एक जवळीक आहे की तमोगुणी मनुष्य एका क्षणात कदाचित तत्वगुणी होऊ शकतो पण रजोगुणी कधी तत्वगुणी होत नाही. तथाकथित चांगलं वर्तन नाही अशी मंडळी क्षणात उभारू शकतात. तमोगुणी मनुष्य क्षणात उभारू शकतो पण धन मान याच्या माग असणारा रजोगुणी मनुष्य हा परमार्थाकडे वळण्याची सुतराम शक्यता नसते, कधीही वळत नाही. जर सर्वगुणी मनुष्य धर्मोपदेशक झाला आपले जे ऋषी आहेत ते सर्वगुणी धर्मोपदेशक किंवा गुरु याचं उत्तम उदाहरण आहे. उपनिषदांमध्ये अनेक ऋषी आहेत. विनोबांचं म्हणतात की उपनिषद एक कोणी रचले याचाही पत्ता जवळपास नाही, त्यामुळे ऋषी कल्पनात नावं घेण्यासाठी देखील त्यांची नावं शिल्लक नाही. कलाकृती मात्र आहे. सर्वमुळे माणसाचं काम बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचा असतो, उकार करावा आणि क्रीडा हे देखील विसरून जावं. सर्वगुणी गुरु लाभणं हे फार मोठ्या भाग्याचं लक्षण आहे. सर्वगुणी गुरु म्हणजे अगदी स्वरूपात जसे रमण महर्षी जसे रामकृष्ण जसे ज्ञानेश्वर महाराज जर रजोगुणी मनुष्य गुरुपदापर्यंत गेला जाऊ शकतो. समाजाचे विचित्र गीत आहे, कोण कधी गुरुजी काही सांगता येत नाही. ज्ञानाशी त्याचा प्रत्येक वेळेला संबंध जोडलेला असेल असं नाही. तो गुरु म्हणून निर्मू शकतो. या त्याच्या गुरुत्वातून अधिकाधिक लोभ निर्माण होतो. हा जो लोभ आहे हा लोभ धनाचा असू शकतो, अनेक प्रकारच्या भोगांचा असू शकतो. उदंड कर्म तो करतो. रजोगुणाला देखील ओला मिळून ज्ञानाची शिव गाठलेले देखील रजोगुणी गुरु असतात, पण प्रवृत्ती रजोगुणाची असते, ज्ञान ओळखलेलं असतं. असेही गुरु असण्याची शक्यता असते. अत्यंत धर्मकाशात राहणं हे त्यांचं काम असतं. उदंड नभाग माझी उडुबळे त्यांचे लोक असे उदंड लोक आपल्या पाठीशी असावे असं त्यांना वाटत असतं. आपल्या ज्ञानाचा दिल्लीमा सर्वत्र पसरावा अशी त्यांची इच्छा असते. त्याकरता ते पथशीर प्रयत्न देखील करतात. रजोगुणी सद्गुरु एका ठिकाणी राहून ज्ञान प्रसार करत नाही. सत्वगुणी गुरु एका ठिकाणी राहून ज्ञानाचा प्रसार करेल, रजोगुणी गुरु फिरत राहील. त्याला त्यांनी पृथ्वीवरून घेऊन शहाणी करण्यासाठी कमी वाटले, इतकं उरावंच वाटले. जर सर्वोपरी मनुष्य साधक झाला तर तो आपल्या स्वतःची दशा लपून जमेल. आपण साधक आहोत हे देखील लोकांना कळू नये अशी दक्षता जवळपास दिली. अत्यंत उत्तम सद्वर्तन असं तो केले. संतांना उचित, शास्त्रांना उचित असं वर्तन करत असताना त्याच्या मनामध्ये अन्य कसलाही मोह कधीही उठत नाही. तर रजोगुणी मनुष्य साधक म्हणून असेल, संधी मिळेल तेव्हा तो सर्व बाबी फायदा करण्याच्या मागे लागेल. तो अनेक कारणांसाठी अनेक ठिकाणी ओळखी काढेल, वेगवेगळ्या प्रसंगी आपली साधना किंवा आपलं वक्तृत्व किंवा आपलं स्थान जसं प्रसर व्हावं अशा प्रकारची जागा काढली. स्वातंत्र्याला महत्व असेल पण आज कुठंतरी लोभापोटी अथवा रजोगुणापोटी धनाला देखील तेवढंच महत्व असेल. तमोगुणी मनुष्य जर गुरु झाला तर दादांना मारणारी क्रिया त्याच्यामध्ये तो भाग घेईल आणि तमोगुणी साधन देखील अशा विशिष्ट साधनांमध्येच जास्त रस घेणार असेल. तत्वगुणांनी जर खूप वृद्धी झाली आणि प्रामाणिकपणाने तत्वगुणी साधत राहिला तर तो आत्मज्ञानापर्यंत पोहोचेल. रजोगुणी मनुष्य जे कुमार रजोगुण त्याच्या ठिकाणी आहे तर तो बऱ्याचदा मनोरुग्ण त्याकडे वाटचाल करेल. एक प्रकारची विक्षिप्तता त्याच्या ठिकाणी निर्माण होईल. मन वारेमाप फिरणं, मनाचा हवा तसा उपयोग करणं, आणि तोही लोभ कर्मणां प्रवृत्ती आरंभा आणि अशमहा आणि स्पृहा असे खूप परस्पर विरोधी असे भाव एकत्रित घेतल्यामुळं त्याची एकूण चाल ही त्याची नेहमीची किंवा योग्य असणारी नॉर्मल स्थिती देखील बिघडवणारी अशी होण्याची शक्यता असते. जर ही चाल अति वाढली आणि तमोगुणी माणसाचा जर तम अतिशय वाढला तर तो त्याला मृत्यूकडे घेऊन जातो. तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याला मारणारे राहू शकत नाही, कधीतरी तुम्हाला मारण्याची वेळ येते. माझ्या मैत्रीच्या एक भगिनी आहे, त्यांचा भक्ता काही उद्योग करत नव्हता, काही वर्षांत देखील ऐकत नसे, घरात पडून राहत असे, चोवीस तास शिणा पाहत असे, त्याचं येणं जाणं याला कोणतीही मर्यादा नसे. घरात कधी यायचा कधी जायचा, रात्री आपल्याला तरी बाहेर असायचा, कधी कधी दिवस रात्र रात्र घरात झोपून असायचा. त्याला काही विचारायची सोय नव्हती, कोणी विचारलं तर अंगावर घेऊन गेल्यासारखा बोलत असतो. हा काय करतो हे कोणाला माहीत नव्हतं, पण अचानक त्याच्याकडे पैसा यायला सुरुवात झाली. कुठून मिळवतो ते विचारायची त्याला सोय नव्हती. एके दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर निगडीत अशी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो मार लागला. तमोगुणी मनुष्य तमोगुणी गुणांची अत्यंत वृद्धी झाली तर मरण हा त्याचा शेवट असतो. तर रजोगुणाची अत्यंत वृद्धी झाली तर मानसिक अस्वास्थ्य त्याचा शेवट असतो, आणि तमोगुणाची जर अत्यंत वृद्धी झाली तर ज्ञानप्राप्ती हा त्याचा शेवट असतो। मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगत होतो की जर सत्वगुणी प्रवृत्तीचा मनुष्य सद्गुरु होईल तर वधिष्ठानसारखं त्याचं जीवन आहे, तर रजोगुणी प्रवृत्तीचा असेल तर विश्वामित्रासारखा त्याचं जीवन असेल, काही कमी नव्हतं। गायत्री मंत्राचे उद्गाते पण स्पर्धा मनातून जात नाही हे रजोगुणाचं लक्षण। आणि राजर्षी आणि महर्षी इथपासून ब्रह्मर्षी इथपर्यंत आपल्याला गाठलं जावं आपल्या ज्ञानात होती खूप मोठी साधना केली होती, पण लोक तसं म्हणत नव्हते। वशिष्ठ म्हणले तर लोक म्हणतील रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला देखील अंतिम मोहर उठवण्यासाठी तत्वगुणाकडे येतात। लोक म्हणतील तर विश्वामित्र म्हणतील तर लोक म्हणतील, पण विश्वामित्र महर्षी म्हणत असत राजर्षी म्हणत असत पण ब्रह्मर्षी म्हणत नव्हते। विश्वामित्रांनी वशिष्ठांचे 100 पुत्र मारले, त्यांच्या आश्रमावरती हल्ला केला, मोठं वैर निर्माण झालं, ते सर्व वशिष्ठांकडून होतं, विश्वामित्रांकडून होतं। वशिष्ठांकर कामधेनू होती, त्या कामधेनूंनी अनेक वेळेला विश्वामित्रांचं संरक्षण केलं, न कामता संरक्षण केलं। एके दिवशी रात्री गुपचूप एकट्याने वशिष्ठांना मारायचं म्हणून विश्वामित्र भला मोठा धंदा घेऊन वशिष्ठांच्या पाठीशी येऊन उभे राहिले, आपल्या आश्रमाच्या बाहेर अरुण धरवी आपल्या पत्नीला वशिष्ठ चांदण्यामध्ये बसलेले होते आणि मोठ्या पिकून चांदण पडलेलं। तेव्हा अरुंधती म्हणाली की किती शांत आणि प्रसन्न चांदण पडलेलं आहे। तेव्हा वशिष्ठांचं म्हणाले की विश्वामित्राच्या ज्ञानाकडचं हे आहे। तेव्हा ती म्हणाली की असं जर तुम्ही म्हणता तर आपले एवढे मुद्दे वेगळे नसते, आपल्या आश्रमावर इतक्या वेळेला त्यांनी आघात केला नव्हता, तुम्ही मग त्याला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? तेव्हा वशिष्ठ म्हणाले की पूर्वाश्रमीचा क्षत्रिय असल्यामुळं स्पर्धा करूनच सर्वांना जिंकणं हा त्याचा स्वभाव होऊन गेलेला आहे। आपली जी स्वरूप स्थिती आहे त्या स्वरूप स्थितीला लोकांनी जसं हवं तसं ओळखावं असा भाव धरायच्या ऐवजी एका विशिष्ट पद्धतीने ओळखावं असं विश्वामित्र भावना करतो। त्यामुळे मी त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाही, कारण ब्रह्मर्षी जो आहे तो सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या वाचनांच्या पलीकडे गेलेला असणार आहे। हे हा सगळा संवाद ऐकून घोटा फेकून विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या ध्यानी लोळण केली। तेव्हा तशा तऱ्हेनी शरण आलेल्या विश्वामित्रांना वशिष्ठांनी ब्रह्मर्षी उभा असं संबोधून उठवलं। रजोगुणी मनुष्य सत्वगुणी मनुष्य जर सद्गुरू झाला तर सोपा आहे, रजोगुणी मनुष्य जर सद्गुरू झाला तर सर्वत्र स्पर्धा करेल। त्याची व्याख्यानं मोठ्या मोठ्या होडींशिवाय अशक्य आहे। हा फार मोठा देखावा निर्माण केला जाईल। मागच्या वेळेला सांगत होतो की ते धर्म म्हणून प्रख्यात झाले, ते जेव्हा जेव्हा क्षत्रियांपासून निर्माण झाले तेव्हा त्याच्यामध्ये फार मोठा देखावा निर्माण झाला. क्षत्रिय हे रजोगुणाचे द्योतक आहे, जाती करता म्हणत नाही. सत्वगुणी ब्राह्मणांकडून पण सत्वगुणी मंडळींकडून धर्म निर्माण झाले तेव्हा ते संग्रह पराजित राहिले. रजोगुणी मंडळींकडून निर्माण झालेले जे धर्म आहे ते धर्म देखील फार मोठ्या धर्मकाटाला तोंड देते. गंमत अशी आहे की रजोगुणी मनुष्य धर्मगुरु झाल्यानंतर किंवा धर्माची स्थापना झाल्यानंतर मी कुठल्याही धर्मावर टीका करत नाहीये, पण बुद्ध धर्म त्यांना अनुयायी देखील तशाच प्रकारचे मिळाले. राजेच अनुयायी झाले. महावीर स्वतः एवढे त्यागी असताना सगळे व्यापारी त्यांच्या अनुयायी झाले. तुम्ही जैनांच्या कोणत्याही सभा पहा, लाखो रुपये तिथं मांडव 50-50 हजार लोक बसतील एवढे मोठे मांडव असतात, पण हे धोकरी नाही आहे. म्हणून हे जे वर्णन आहे हे वर्णन सगळ्यांना स्पर्श करणार आहे. हे तुम्हाला मला किंवा विश्वाला स्पर्श करणार आहे. याच्यातून सर्वद्वारे देहेतून प्रकाश उपजाने ते ज्ञानम यदा तदा विद्या. भगवंत कोणाचीही बाजू घेत नाही. सत्वगुणाची बाजू घेऊन बोलतायत असं समजू नका, रजोगुणावर टीका करतायत असं समजू नका. वस्तुस्थिती आहे, या गोष्टी राहणार समाजामध्ये. जर राहणार तर त्याचं दर्शन कसं असेल एवढंच फक्त सांगितलं जाते. त्या दर्शनामुळे नाराज होऊ नका, त्या दर्शनामुळे असं समजू नका की भगवंत कोणावर टीका करतायत किंवा प्रवचनात कोणावर टीका चालली असं नाहीये. सत्वगुण स्वभाव असल्यामुळं गांधीजींना देखील विनोबा हे पहिले सत्याग्रही असं वाटले. स्वतः आपण स्वतः पहिला सत्याग्रही, आदर्श सत्याग्रही म्हणून आपण असावं असं गांधीजींना वाटलं नाही. त्यांनी उद्या देखील कसे आणि पहिला सत्याग्रही म्हणून भाग घेतला आणि कारावास त्या कारणाकरता केल्यानंतर परत बाकीचे मी सांगेपर्यंत विनोबाजी त्या नोंदणीत पडले देखील नाही. असं असल्यामुळं ही ना बापूजींवर टीका आहे ना विनोबांचं महत्व सांगितलं जात आहे. हे जसं आहे तसं भगवंतांनी जे वर्णन केले ते असं या निरूपणाचं एकूण स्वरूप आहे. मलाही असं झालं की आपण जवळ आहोत. एक महिन्यांनी इथं एकत्र आल्यामुळं परत याच्यावर निरूपण पहिल्यासारखं करायला लागलं, नाहीतर आपण रजोगुणाच्या एक 5-6 ओळ्या वाचून संपवलेल्या होत्या. पण मलाही असं होतं की जे सांगितलं ते सांगावं वाटतं आणि तुम्ही असे उत्सुक चेहरे करून ऐकत राहता की सांगितलेल्याच विषयावर मी सांगत राहतो. अशा प्रकारचे प्रोफेसर बहुतेक तुम्हाला देखील रिटायर होण्याचं समाधान लाभणार सांगतो. हे सगळं अगदी आत्मा क्षेत्राशी प्रचलन तरी देखील सांगितलं, पण तुमच्या एकाग्र होऊन ऐकण्याचा कदाचित याच्याशी संबंध असेल की प्रत्येक जण शोधत असेल की आपण याच्यात कुठं आहोत, आपण इथे कुठं आहोत, कसं असायला पाहिजे, कसं नसायला पाहिजे याच्याबद्दल एकूण चाललेलं आहे. असं असल्यामुळं सेविलेची सेवा अन्न भेटलेली झाले जीवन तसं तुम्ही शेवट पुन्हा पुन्हा केलेही करता एवढं खरं. पण याचा जीवनाशी फार फार जवळून संबंध आहे. याच्यातून कोणीच सुटत नाही, याच्यातून शिक्षक सुटत नाही, याच्यातून डॉक्टर सुटत नाही, याच्यातून नोकरी सुटत नाही, याच्यातून समाज सुधारक सुटत नाही, याच्यातून कामगार सुटत नाही, याच्यातून उद्योगपती सुटत नाही, याच्यातून साधक सुटत नाही, संत सुटत नाही, धर्मोपदेशक सुटत नाही. ही लक्षणं सगळ्यांना व्यापून आहेत. साखर म्हणून तर आपली फार मोठी जबाबदारी आहे. एका बाजूने आहोत तर साधक आणि साधकांकडून सगळं चालल्याना हे पाहण्यासाठी रजो सत्वगुणाबरोबर रजोगुण आणि तमोगुणाची लक्षणं कुठेतरी समजली की आपलं आपल्याला सर्व द्वारे देहेतून प्रकाश उपजायचे पाच मिनिटं कुठेतरी असं होण्याची शक्यता असल्यामुळं मी परत एकदा विस्ताराने ती गोष्ट तुम्हाला सांगितली. माझी विठ्ठल 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 विठ्ठल
त्यक्तेन मीलिका मा.